नमस्कार। आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरा विभागावरवी कौस्तुभाक्ते तुमका ह्यो प्रादेशिक खबरो दिता। धावो आंतरराष्ट्रीय योग दीस आयज देशभरात आणि विदेशात मनयतात। जम्मू काश्मीरातल्या श्रीनगरातल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ह्या आयज सोहळ्यांचे फुडारपण करतले आणि आयज सकाळी शेरे काश्मीर आंतरराष्ट्रीय परिषद केंद्र एसकेआयसीसीत मुखेल कार्यावळ जातली। राष्ट्रीय राजधानी आणि देशातल्या वेगवेगळ्या वाठारांनी आयज वेगवेगळ्या सामूहिक योग प्रात्यक्षिकांचे प्रदर्शन जातले। 2015 वर्षा आंतरराष्ट्रीय योग दीस सुरू झाल्या उपरांत प्रधानमंत्री त्याच्या प्रचारात एक मुखेल व्यक्तिमत्व जावन संवसारभरातल्या वेगवेगळ्या प्रतिकात्मक सुवातींनी उत्सव घडून हाडटा। तातून दिल्ली, चंदीगड, देहरादून, रांची, लखनौ, म्हैसूर आणि अमेरिकेच्या न्यूयॉर्कात ह्यो कार्यावळी जातात। 10व्या आंतरराष्ट्रीय योग दिसा निमतान आयज गोंयातूय तरेकवार कार्यावळींचे आयोजन केला। राज्यातली मुखेल कार्यावळ बांबोळेच्या डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमाचेर जाता। कार्यावळ सकाळी 6:30 वरांचेर सुरू झाला। खेरीज तालुको आणि गाव पावण्यार सकाळी 7 ते 8:30 मेरेन योग शिबिरां जातली। सध्या राज्यात 250 सुवातांनी योग शिबिरां चालू आसात अशी माहिती मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिली। योग दिसा निमतान शालेय माध्यान आहारात भरड धान्या तयार केल्लो अन्नाचो कसो आसपाव आसूंक येता हाचे प्रशिक्षण माध्यान आहार पुरवणदारांक दितले अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी काल दिली। स्मार्ट सिटी प्रकल्पाचो अहवाल बेगोबेग तयार जातलो असे गोयचे मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हळा। तातूंत पुराय जाल्ली कामां तशेंच प्रकल्प सल्लागार आणि हेर व्यक्ती आड केल्ल्या कारवायांचो तपशील आसतलो असे गोयचे मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगले। स्मार्ट सिटी प्रकल्पाचे अहवाल तयार करपाचे काम सुरू आसा। आतां मेरेन कितें काम जालां आणि एका सल्लागार आणि हेरा आड केल्ल्या कारवायांचो तपशील या अहवालात दिसून येतलो। कोसळिल्ल्या कामांचेर आमी आणिक पैसे खर्च करचे नात आणि ती कामां कंत्राटदारांक बेगीन पुराय करपाक सांगतले हो अहवाल बेगीन तयार जातलो असे मुखेलमंत्री सावंत हांणी माध्यमांकडे उलयतना सांगले। प्रकल्प सल्लागारांक पयलींच काढून उडयला आणि चुकपी कंत्राटदारांचेर कारवाय करतले असे मुखेलमंत्र्यांनी सांगले। सीबीआय आणि यूजीसी नेट जून 2024 परीक्षेच्या संदर्भात गुन्हा दाखल केला। यूजीसी नेट परीक्षेच्या प्रामाणिकपणाकडेन तडजोड केल्ल्यान शिक्षण खात्याच्या सचिवान केल्ल्या कागाळीच्या आधारचेर अज्ञात व्यक्तींक आड हो गुन्हा नोंद केला। गुन्हेगारी कट आणि फटवणूक या कलमाखाला हो गुन्हा दाखल केला। या महिन्याच्या 18 तारखेक देशातल्या वेगवेगळ्या शहरांनी नॅशनल टेस्टिंग एजन्सीन ही परीक्षा आयोजित केली। गोय एम्प्लॉयमेंट एक्सचेंज वतीन 25 जूनाक रोजगार मेळाव्याचे आयोजन केला। या मेळाव्यावरवी पात्र उमेदवारांची थेट मुलाखती घेऊन नोकरी खातीर निवड करपाची प्रक्रिया जातली असे एम्प्लॉयमेंट एक्सचेंजा वतीन कळीत केला। चौगुले उद्देग समूहाच्या जोडपालवान या रोजगार मेळाव्याचे आयोजन केला। पाटो पणजे श्रमशक्ती भवनात आशिल्ल्या एम्प्लॉयमेंट एक्सचेंज कार्यालयात सकाळी 10 ते 4 वरां मेरेन ही नोकर भरती निवड प्रक्रिया सुरू आसतली। चढ माहिती खातीर 9704707751 वा 7020234339 या फोन नंबराचेर संपर्क साधचो असे आयोजकांनी कळीत केला। गोयात फुडल्या 2 दीस उटंगाराच्या पावसाची शक्यता पणजे वेधशाळेन उक्तायला। त्याखातीर येलो अलर्ट जारी केला। जाल्यार 23 आणि 24 जूनाक घोग्यांनी पावस पडपाची शक्यता पणजे वेधशाळेन उक्तायला। हे फाटभुयेर 23 जूनाक वेधशाळेन ऑरेंज अलर्ट जारी केला। जाल्यार 25 जूनाक पावसाचे नेट कांय प्रमाणात उणो जातलो असे वेधशाळेन कळीत केला। केरळ आणि कर्नाटकाच्या दर्यात उण्या दाबाचो पट्टो तयार जाल्ल्यान पावसाक नेट आयला असे वेधशाळेन आपल्या हवामानाच्या अहवालात म्हळा। गोवा शिपयार्ड अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तशेंच ओबीसी गुणेस्त पात्र विद्यार्थ्यांक शिश्यवृत्ती दिवपाचे आसात। हे फाटभुयेर गोवा शिपयार्डान पात्र विद्यार्थ्यांकडल्यान अर्ज मागयल्यात। 50 विद्यार्थ्यांक ही शिश्यवृत्ती दितले। आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो।